स्क्वेअर हेल्थ 93.5 रेड एफएम वर 9:54 झालेत. रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये आणि माझ्यासोबत कोण आहे लाईनवर? गुड मॉर्निंग.
उमेश बोलतोय. रुद्र,
उमेश बोल, काय बोलशील? डिअर, सराफांची दुकानं उघडली आहेत, 42 दिवसांचा हा संप.
हो नाही रुद्र, ते तुम्ही जसं म्हटले ना गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी आलं होतं की उद्या दुकान उघडणार. गुढी पाडवा शुभ राहतो ना, ते थोडं घ्यायचं होतं सोना त्या दिवशी. म्हटलं खूप छान होईल का दुकान उघडते, परत सकाळी सकाळी पेपर आल्यावर वाचलं का आज पर आज पण नाही उघडणार असं. आणि त्याच्यामुळे म्हणजे नाराज झालो होतो. आज परत आता आज पण चांगला मुहूर्त आहे गुरुपुष्ठ अमृत, आज घेऊन टाकू.
व्हेरी गुड, व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. 10 दिवस उघडी राहणार आहेत दुकानं फक्त, त्यामुळे लवकरात लवकर खरेदी करून घ्या. ओके, सो नाशिक, इकडंच तुमच्या मनातल्याही गोष्टी, या 42 दिवसात तुमच्या सोबत घडलेल्या घटना आणि आताच मन काय सगळं शेअर करा जरा. 6601935 नंबर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सराफांची जी बाजू आहे, एकूणच त्यांच्या मनातल्या काही गोष्टी आहेत, त्या सांगण्यासाठी मला एक कॉल आला होता इकडे. त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, जरा तुम्हाला ऐकवतो थोडा स्वयं. ठीक आहे, सनम रे का टायटल ट्रॅक थोडी देर में आ रहा है. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो, बजाते रहो.